अध्याय 16 तो ए परुशी एनी सदुकी यहा येन ईसु पारेख देखाटी आमाल होरगा मानी काय निशानी देखाड ए कोई त्यापाय मागनी कोई तो वे ते त्याहाल जवाब दे नाख्या दिही बुडावे तुमा अक्तहा उगाडावरी कहा का जुग रातो है एन हाकाळे हे तुमा अक्तहा आजे जोडी लागी कहा का वादळा राता एन डाकला है ओ डोंग्याय वादळा निशानी ओळखना तुम्हाल हुमझे पेन काळा निशानी तुम्हाल ओळखता येई नाही का खराब एन बिन बोरसा पिढी निशानी होधे पेन तेल योना भविष्यवाद्या निशानी वाची बिहरी निशानी देता येणारी नाही पासे तो त्याहा सोडी गयो एन त्या चेला तेकानी गोया तोवे बाखिला विहराया तोवे इसुई त्याहा लाख्या पुरुषी एन सदुकी यहा खुमीरा बदल सांभाळा एन सावेद रोवा तोवे त्याहा आपसामा विचार कोई नाख्या आफाय बाख्यो लेद्यो नाय त्याहाटी तो एहको बोलहे पेन इसुई जाय नाख्या ओ कोमी बोरसेदार हाय आफाय बाखी लेद्यो नाय ओढो विचार तुमा तुमे मोनामाय कहा कोता तुम्हाल आजो हुमजे नाय का 5,000 खाना रहाल 5 बाकी देन्यो तोवे तुम्हाय कोल्यो टोपल्यो उसली ले दियो ती तुम्हाल मालूम नाय का आजु 4,000 खाना रहाल हात बाकी एन तुम्हाय कोल्यो टोपल्यो उसली ले दियो ती भी मालूम नाय का आय बाखे बोदेल तुम्हे आरे बोल्यो नाय ते पुरुषी एन सदुकी यहा खुमरिया बदल सांभाळीन रोवा ई तुम्हाल केहको हुमजे नाय तोवे त्याहाल हुमजा का ते त्याहाल बाकी खुमिरा बदल सांभाळी रोयना अखिल नाय पेन पुरुषी एन सदुकी यहा हिकारना बदल सांभाळीन रोवा अखिल फिलिपा कैसेरिया मुल्खामा गोया तोवे इसुई त्या चिल्हाल होद्या महापोहाल लोक तो कु है एहको आकताहा एन त्याहाय आख्या कोलाक बाप्तिस्मा कोणार युहान एन कोलाक एलिया एन बिहरा कोलाक इर्मया नायते भविष्यवाद्या माने को योग एहको आकताहा ते त्याहाल आख्या पेन तुमा मान आयकू है एहको आकताहा तो शिमोन पेत्रे जवाब देना ख्या तू ख्रिस्त जीवता देवा पोहोहा पासे ईसु त्याल जवाब देना ख्या शिमोन बार योना तू सुकी हा कहा का महा एन रोगेत यहाय तुल देखड़िया नाय ते मा भो जो होरगामा है ते तुल देखड़िया पासी आय तुल एको भी आखू का तू पेत्र हा एन या खिलकड़ा वोय आय मा मंडळी रेछी एन तो आगला काळ्या बुता ताकत तेल दुख लावणारी नाय आय तुल होरगा राजा कुची दाही एन दोरते वय जी काय तू बांधे ती होरगा माय बांधला जाय एन दोरते वय जी काय तू मोकळा को हे ती होरगा माय मोकळा कोला जाय तोवे ते चेल्हाल ताकीद दे नाख्या का आय ख्रिस्त हे ई तुमा कादालुज आखामा तोवे पाने इसु त्या चेल्हाल आकतो लाग्यो का आय यरुशलेमा माय जाईन वडील मुख्य याजक एन शास्त्री यहा पाने खूब दुखे बोगही मालो जाही एन तिसरे दिही मोता पाने पासो उठवा या गोरज है तोवे पेत्रे त्याल पाहिलेन त्या विरुद्ध कोइन बोल्यो ओ मालका ई तुल कोय भी ओनारा नाय पेन इसोई पेत्रा लाख्या ओ काळ्या बुता मा हुंबूर ने जो तू मा अडथोळ हे कहाका देवा गोठिये एहे तो दियान नाय पेन माहा गोठिये से तो दियान है तोवे इसोई त्या चेल्हा लाख्या जर कादाल मा पासाडी रे येना मोरजी है तर ते सोता माया सोडी देईन मोता खाम उसली लेईन मा पाहलाने चालवा कहाका जो कादो त्या जीव वाचाडा है तो त्याल गोमावी एन जो कादो मा हटी त्या जीव गोमावी तो त्याल वाचाडी कहाका मा हे होगा दुनिया मिळव्या एन त्या जीव आत्मा नाश कोयले दो ते त्याल काय फायदो नाही ते मा हे त्या जीवा बदल काय देवा कहाका मा हा पोहो त्या भा मोठा मनापाना माय त्या दुतहा अरे येणारो हे एन तोवे तो होगाल ज्या त्या कामहा पुरमाने त्याल फोळ दी आय तुम्हाल नोकी आखू का इही उभे रोणा रहा माय काय ओहडा हेता का त्या महा पोहाल त्या राजा माय येता देखी ताव होदू त्याहाल मोरना अनुभव येणार नाही